कुणासाठी झळत फक्त तुझी तुला कळता.
सांगू तुला येणार.